आता तुम्ही जर ऑलरेडी वॉलनटमध्ये असाल आणि तुम्हाला नेक्स्ट इयर ऑनलाईनच राहायचं आहे तर काय करायचं आम्हाला फक्त सांगा. नर्सरी टू स्टँडर्ड 5 नक्की आपण ऑनलाईन ऑप्शन अवेलेबल करून देतो आहे. स्टँडर्ड 6 किंवा वरती असाल तर किती मुलं नक्की त्याच्यात इंटरेस्टेड आहेत हे बघून ठरवायला लागेल की आपण करतो आहे का नाही. त्यामुळे इंटरेस्ट असला तर नक्की कॉन्टॅक्ट करा शाळेला. आणि तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड केव्हा त्याच्यावर म्हणजे 1 to 5 जाणार असाल नेक्स्ट अकॅडमिक इयरला तर 28 मार्चला शाळा सुरू होते. सो 7 मार्चपर्यंत तुम्हाला जर ऑनलाईन प्लॅटफॉर्म हवा असला तर कळवा. नाही काही कळवलं तर ह्याचा अर्थ तुम्हाला इन पर्सन यायचं आहे. नर्सरी ज्युनियर के जी किंवा सिनियर के जीमध्ये जाणार असाल तर शाळा जूनमध्ये सुरू होते. सो April 30 आधी कळवा शाळेत की तुम्हाला ऑनलाईन जायचं आहे का. त्याप्रमाणे तुमचं शेड्यूल टीचर्स मटेरियल आणि इव्हेंट्सचं व्यवस्थित प्लॅनिंग होतं.